आणि हे अगदी स्वाभाविक सर्व होतं की भगवान जर कोणातरी निमित्त काम
स्वामीजींच्या दयेमुळं मी त्यांच्या बरोबर होतो. रात्रीचं जेवण झालं आणि पायची जी नदी आहे त्या नदीच्या काठी आम्ही दोघं चालत चालत गेलो आणि तिथल्या घाटावर बसलो होतो. बोलता बोलता स्वामीजींचं चरित्र व्हावं असा एक विचार स्वामीजींच्या जवळ व्यक्त केला आणि कालांतराने सद्भक्त कुठे काका धावत्रे बंधू यांनी सुद्धा असा विचार स्वामीजींजवळ मांडला. पण स्वामीजींनी तसं कोणाला फारसा प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी त्यांनी जेव्हा ठरवलं तर त्यांनी मला सद्भक्त कुठे काका आणि सद्भक्त श्री अभय कुमार यांना एकदा बोलवलं आणि चरित्राबद्दल प्रत्येकाचे विचार काय आहे कसं चरित्र असावं हे जाणून घेतलं. अशा प्रकारे या चरित्राला सुरुवात झाली. सद्भक्त मिलिंददादा या चरित्राचे लेखक असतील असं सुरुवातीलाच ठरलं होतं. त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी काही लेखक व्हावं असं वाटत होतं. प्रत्येकाने प्रत्यक्षात संपला मग त्यांच्या सोयीच्या दृष्टीने सद्भक्त रेवतीताई घरातच असल्यामुळं रेवतीताईंची त्यांना साथ चांगली लागेल असा विचार करून त्यांना सहाय्यक लेखन अशी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. आणि मग कालांतराने सद्भक्त डॉक्टर मृदुलताई पाटील यांच्याकडे सुद्धा ही जबाबदारी सोपवण्यात आली. मृदुलताईचा सहभाग कसा झाला हे आपण तिच्याकडूनच ऐकूया. पण एक लेखन समिती निर्माण करण्यात आली. सद्भक्त कांचनताई खेत याने फार सुंदर अप्रतिम असं या समितीचं कोऑर्डिनेशन केलं आणि अनेक साधकांचे यात सहभाग लाभले.
म्हणजे एक योगायोग विलक्षण म्हणावं लागेल की स्वामीजींचं जन्मस्थान जे आहे वाई तिथेच ही प्रेरणा पहिल्यांदा उमटली. आता त्यांनी प्रश्न विचारलाच आहे तर मृदुलताईला मी असं सांगायला करते की तू कशी काय यात सहभागी झाली. परमहंस सद्गुरू खरं तर आपणातील या उपक्रमातून कशी सहभागीने गेली माझा मला खरं कळलं नाही इतकं काही सहज झालं. त्याच्याबद्दल एक प्रश्न सांगते की तेव्हा मी नुकतीच सामना अकरनाथांच्या घरी सकाळी ध्यानाला यायला सुरुवात केली होती आणि एकदा काय झालं कांचनताईच्या हातात काही कागदपत्र होती ती मी सहज चाळायला घेतली आणि त्याच्यामध्ये स्वामीजींच्या चरित्रातले काही प्रसंग सुरुवातीचे लिहिलेले होते. विचारलं की काय नाही तर तेव्हा तिने मला सांगितलं की आपण स्वामींचा चरित्र लिहायला घेतलंय तर ते ऐकून मला खूप आनंद झाला आणि तिच्याकडे जी एक एक्स्ट्रा कॉपी होती ती मी तिला वाचायला सांगितली. तिने पण ती अगदी आनंदाने गेली आणि मला म्हटलं की शांतपणे घरी वाचलीस तरी जर चालेल. ती घरी घेऊन आले आणि वाचल्यानंतर अचानक काहीतरी शब्द पुरायला लागले आणि त्याच्यात थोडीशी रिअरेंजमेंट करून ते कागद परत लिहून काढलं असं झालं खरं. आणि दुसऱ्याशी ताईला म्हटलं की तुला जर हे योग्य वाटलं तर तू स्वामीजींना दाखव आणि असं प्रसंग मी विसरून पण गेले. मग पुढे खूप दिवस गेले असे मध्ये आणि एक दिवस मी स्वामीच्या घरातलं ध्यान झाल्यानंतर एक 10 च्या सुमारात बाहेर पडत होते तर त्यावेळी स्वामीजींनी हाक मारली आणि थांबवलं. मला म्हटलं मुजून तुला वेळ आहे का आपण थोडा वेळ नाम घेऊयात. तर मला एकदम डोळ्यात पाणी आलं कारण मला 10:30 नंतर सुजीला व्हायचं होतं. स्वामीजींना नाही सांगायचं खूप जीवा झालं मला. पण त्याच अवस्थेमध्ये म्हणजे मी त्यांना नाही म्हटलं आणि बाहेर पडले. हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर त्या दिवशी मुलगा पेशंटचं विशिष्ट वाचलं होतं की सर्जरी कॅन्सल करायला लागतो. मला ओपीमध्येच ते सगळं आठवलं आणि सूचनाच पटलं स्वामीजींना फोन केला. खरं तर त्यांचा फोन स्वामीजींना पहिल्यांदा सर होईल आणि मला इतकं ठाकूर सगळं होतं की कसं काय विचारायचं. स्वामीजींना फोन केला आणि विचारलं की स्वामीजी सर्जरी कॅन्सल झाली तर मी परत येऊ का तुम्हाला नाम सांगायला वेळ आहे का. स्वामीजी एकदम प्रसन्न आवाज म्हणते हो ये परत मला वेळ आहे आपण नाम घेऊयात. आणि मग नंतर म्हणलं की अगं आता आम्ही दोघं जण तुम्ही आमचं पण वाचत होतो तर तू जरूर परत ये. मी परत आले नाही गेले स्वामीजी त्याचं नाम सांगितलं आणि तुझे कागद दिलेले होते ते परत आम्ही वाचले सगळ्यांनी आणि त्या दिवसापासून मी त्याच्यामध्ये सहभागी झालो म्हणजे कळलंही नाही काय करते. आणि आता म्हणजे गिरिजाने सांगितलं जसं लेखन समिती आहे किंवा असं जे काही मला माहिती नव्हतं. खूप दिवसानंतर मला कळलं की मूळ जे लिहिताय ते मिलिंददादा लिहिताय तर मग नंतर रेवती त्या मिलिंददादा मिळून बेसिक लिहिणार आहेत आणि त्यांना मी मदत करायची अशा पद्धतीचं ठरलं. काही महिन्यानंतर सुरुवातीला ते लेखन होतं ते स्वामीजींच्या आत्मकथन आणि इंदिरांचं आत्मकथन या दोन मोठ्या आधारांच्यावरती लिहिलं चाललं होतं. आणि काही महिन्यानंतर स्वामीजींनी मला सांगितलं की एक काम अजून तुला ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये, की इतर चालकांनी ज्या कामांतरांना त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या त्यातले काही प्रसंग निवडायचे आणि त्या त्या कालखंडानुसार मूळ चरित्रामध्ये ऍड करायचं. तर हे एक ऍडिशनल काम झालं आणि तेव्हापासून माझ्या समजा आणि अत्यंत बिझी रुटीन तुझा असतो, तर मग या लेखनासाठी तू वेळ कसा काय काढला? मागेवरून पाहिलं तर मला पण खरं आश्चर्य वाटतं की वेळेत कसा काय मिळाला. पण काय व्हायचं म्हणजे का रेसिपीकडनं असा 40-50 पानांचा गठ्ठा यायचा वाचायला आणि ती मला कंपनीने फोन करून सांगायची की आपण इतक्या पानांचा गड्डा जम्बू पाठवलाय आणि ते लिखाण इतकं सुंदर असायचं ना की मला खूप असं आधी ते जेवण झालं की दुपारच्या वेळेस वाचून काढायचं. आणि मग त्याच्यानंतर तशीच त्या सुजरामध्ये कामाला जायची संध्याकाळी, रात्री पण तो सुजय डोक्यात असायचा. दुसऱ्या दिवशी काम करताना सुद्धा म्हणजे त्याच्यातले वाचलेले प्रसंग सगळ्या गोष्टी डोक्यात घेत असायच्या आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र विचार असा विचारायला लागला तर का रुटीन चालू असताना त्याच्याबद्दल विचार चालू असायचा. एक म्हणजे मनुष्य प्रसंग सांगते, एकदा काय झालं एक खूप मोठा म्हणजे रेसिपी समजा मोठा गड्डा तुम्ही पाठवला होता जवळपास 50 पानांचा आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रसंग होते आणि खूप मोठा कालखंड होता त्याच्यामध्ये, तर त्याच्यात अजून काही प्रसंग ऍड करायचे होते आणि दोन्ही मिळून त्याचं लिंकिंग कसं करायचं असा विचार करता करता जवळपास रात्री 1-1.5 असा वाजून गेला आणि त्याच विचारात मी झोपले आणि अचानक 4-4.5 वाजता जाग आली मला आणि मी एकदम सगळं लिंकिंग उतरायला लागलं म्हणजे प्रत्येक उत्तर उत्तर एकदम शब्द उतार लागले आणि कधी म्हणजे मी कांशीच्या ओव्या वगैरे कधी पाठ केलेलं नाही पण काही सामीच्या ऐकलेल्या ओव्या असा वाटायला लागलं की ज्या तिथे तुटवतील आपण ती दिवाळावाला पटकन आणि कागदावरती सगळं निघून काढलं. तर मला असं म्हणजे 5:30 हळूहळू एक दीड तास मी ते सगळं लिहित होते म्हणजे त्याचा ब्रेक नव्हता इतकं तो असा सहज फ्लो होता सगळा असं वाटलं की त्यामध्ये स्वामी जे डिक्टेट करतायत आणि आपण ते लिहून घेतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की स्वामीजींच्या कृतज्ञतेला प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. जे काय लिखाण झालं त्याच्यात लागणारं शक्ती बुद्धी वेळ या सगळ्या गोष्टी स्वामीजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या 4-5 वर्षामध्ये असं झालं होतं की स्वामीजी आणि स्वामीजीचं चरित्र त्याशिवाय खरं तर सगळं अनुभवतो भावनांचं जास्त झालं होतं. त्याच्यामुळे आपलं रोजचं काम झालं की उरलेला जो वेळ मिळायचा त्याच्यातला अक्षरशः क्षणाक्षण बदलायचा. मला असं वाटतं की सगळं सांगितलं सुद्धा त्याच्यासाठी कष्ट तर पडले नाही तर उलट आनंद भरपूर मिळाला. असं म्हणतात की ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते त्याच्यासाठी सवड मिळते तसं तिथं वापस झालं. गिरीशजांना अजून एक प्रश्न विचारायचा असतो की सुरुवातीला तुमचा या कलेत सहभाग होता तर तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
स्वामीजींचा एक विशेष गुण थोडा बहुत प्रमाणात माझ्या लक्षात आला मी थोडक्यात सांगतो. फक्त जैन जय हो यांच्या घरी काही असं लिखाणाचं वाचन होईल. स्वामीजींच्या संदर्भात असल्यामुळं त्यांच्या काही गुणांचं वर्णन स्तुती उपात असतं ते लिखाण पण ते ऐकताना स्वामीजी खूप स्थिर असतात. म्हणजे हा अनुभव आपण प्रत्येक गुरुस्तवनाच्या वेळेला घेत असतो. तिथं प्रज्ञ कसा असतो तर ते त्यांच्याकडे बघून असं लक्षात येतं की त्याची व्याख्या नाही समजली तरी चालेल पण तिथं प्रज्ञ बघायला मिळावं. स्वामीजी अत्यंत स्थिर असते आणि शांतपणे ऐकून घेते. हा एक स्वामीजींचा विशेष गुण थोड्या बहुत प्रमाणावर माझ्या लक्षात आला तर मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला आता एक प्रश्न विचारला असं परत विचारण्यापेक्षा मृत्यू साहेबांना जास्त विचारावं असं मला चुकवा असं वाटतं.
प्रवचन जी आपण ऐकतो ती प्रत्यक्ष जगताना स्वामीजी तुम्ही अनुभवतात. मृदुतेला आपण विचारूया राजकीय लेखनानिमित्त काम करताना तुला काय जाणवलं, म्हणजे इतरांचं सहकार्य कसं लावलं, धावपळ इतरांची काय असेल, आणि या लिखाणाच्या कामाच्या स्वरूपात काही घडलेल्या गंभीर गोष्टी अशा आम्हाला सांग. लेखन समितीमध्ये काम करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. आणि तसं झालं तर मी खूप मोठ्या त्यानंतर केंद्रामध्ये यायला सुरुवात झाली. एकोणीसशे 96 नंतर एक खूप मोठा गॅप झाला. त्याच्यानंतर मी साधारण 2004 किंवा 2005 सालापासून मी रेग्युलर केंद्रामध्ये यायला लागलो. आणि लोक म्हणजे केंद्रातल्या व्यक्तींबरोबर पण हळूहळू विचारायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे लेखन समितीमधल्या सगळ्याच म्हणजे व्यक्ती होत्या त्या सगळ्या माझ्यासाठी व्यक्ती म्हणून नवीनच होते. म्हणजे मी मिलिंदाला गिरीजाला कोणालाही ओळखत नव्हते, व्यक्तीच्या ओळखत नव्हते, माहिती होती पण असं जवळून कोणाला ओळखत नव्हते. सांगते होते सगळेच जण माझ्यासाठी नवीन होते. पण मला असं लक्षात आलं की काही महिन्यामध्ये इतक्या सगळ्यांनी मला या समितीमध्ये सामावून घेतलं. आणि अनेक ठिकाणी चुकले तिथे मला त्यांनी सावरलं आणि परत उत्साहाने काम करण्यासाठी खूप दिली. सुरुवातीच्या वेळेला जेव्हा वाचन व्हायचं तेव्हा वेळेचं असं खूप टेन्शन नसायचं, तर तेव्हा मात्र फार असं खेळी नाहीचं वाटायला असायचं. आणि प्रत्येक वाचनाच्या वेळेला स्वामीजी उपस्थित असायचे. तर खरं तर ते सिक्रेट आहे, पण आता ते संपली सगळी गोष्ट, त्याच्यामुळे सगळ्यांना सांगायला हरकत नाही की आम्ही सगळ्यांना टोपण नावं ठेवली काय काय तशी मला सगळ्यांना सांगते मी माझी तुम्ही रेसिताही बेसिक लिखाण करायची, म्हणजे मूळ लिखाण करायची म्हणून तिचं नाव बेसिक लेवी ठेवलं होतं. नंतर मुलींची नावं तर टप्प्याटप्प्यांवरती इतकी बदलली, त्यांना दरवेळी नवीन नाव सुरुवात लागायचं. तर अशी भूमिका कसं बदल त्या वेळात घडायचं त्याच्याप्रमाणे नवीन नाव असायचं. सध्या त्यांचं नाव डिलीट दादांचं ठेवलंय, कारण ते अशा खूप अलंकार किंवा उपमा अशा खूप आल्या किंवा खूप भावाचा अतिरिक्त एका ठिकाणी असं झालेला दिसला की ते सगळं डिलीट करायचं तिथनं आणि ते सगळं योग्य समतोलात आणून ठेवायचं. तर त्यांचं ते नाव दिलीप दादांचं पडलं. नंतर कांचनबाईला तर आम्ही सगळ्यांनी मिळून शिक्षिका किताब दिला होता. म्हणजे ती सगळ्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं ते मागे लावून लागू मस्त काम करून घ्यायचे. म्हणजे त्याच्याकडे ते फार कौशल्य की वेळेत काम संपायचं असेल तर प्रत्येकाकडनं कसं करून घ्यायचं हे ती खूप छान करायची. म्हटल्यानंतर शेवटी शेवटी म्हणायचे की माझं लिखाण शेवटचं इतकं पास झालं आणि शिक्षिका माझा पाठलाग करत होती. तर आम्ही तर खरं लेखन करून लगेच रिकाम व्हायचं, पण त्यांच्या ते खूप म्हणजे असं शुद्ध लेखन करून घेणं, डीपीसी करून घेणं, त्याच्या परत झेरॉक्स काढणं, अशा सगळ्या गोष्टी इतक्या उत्साहाने झटपट करत असतात. मग त्याच्यामुळे अजून जेवताही सहभाग घेत आहे. तर जेवता याची आणि ते पण एका कोपऱ्यात बसून सगळ्यांना ऑब्झर्व करत असायची आणि हळू ते खाली सूचना द्यायची. त्याच्यामध्ये तिचं नाव साक्षीताई ठेवलं. शेवटच्या टप्प्यामध्ये नीलाताई ऍड झाली होती. नीलाताई शुद्ध लेखनाचं काम करायची म्हणून तिला आम्ही शुद्धताई म्हणायचो. तर अशी प्रत्येकाची वेगवेगळी नावं ठेवली होती. त्याच्यावर आम्ही फार मजा येते ते काम करताना. म्हणजे जर मग सुटलं तर मला असं वाटतं की काही खूप महत्वाच्या गोष्टी मला या त्यात शिकायला मिळाल्या. ते म्हणजे या समितीत जे म्हणून इन्व्हॉल्व्ह झालं ते प्रत्येक जण खूप जीव असून काम म्हणजे स्वामींचं काम आहे म्हणून सगळेजण आपापल्या परीने खूप वेळ खूप कष्ट करायचं. तसं म्हणजे आमचे मतभेद पण व्हायचे, पण स्वामींचं काम आहे म्हणून आम्ही परत सगळं विसरून एकत्र यायचो आणि परत काम सुरू करायचं. तर अगदी लेखनाच्या कामापासून ते डीपीसी करणारी साधनाताई तिथपर्यंत सगळ्यांनी अतिशय मन लावून काम चालू होतं. म्हणजे शेवटच्या प्रोसिडिंगच्या वेळेला सांगता कॉम्प्युटरवरती बसूनच तिच्या शेजारी बसून करायचं परीक्षण. तर त्यावेळेला कांचनताई, नीलाताई आणि क्षमाताई असे आतून बाजून तिच्याबरोबर बसायचे. दिवसात तर अक्षरशः बसले असायचे सगळे. मध्ये म्हणजे कधी कधी जर आम्हाला कंटाळा आला तर सामनाताई काय करायची, टॉम अँड जेरीची कार्टून लावायची मध्ये. म्हणजे ते अक्षरं इतकी पाहून ना डोळे फिरायला लावायचे सगळी त्या स्क्रीनवरती. मग ती बंद करायची ती माझी संभाषण काटून बघायचं मग परत सुरू करायचं. अशा पद्धतीने काहीतरी म्हणजे काम व्यवस्थित चालू असायचं. नंतर तिसरी एक महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे स्वामीजींचा या समितीतला प्रत्यक्ष संवाद. ते स्वामीजी तिथे खरोखरच प्रत्येक पाळीवरती जातून लक्ष ठेवून असायचे. म्हणजे चरित्रामध्ये अतिशय वास्तववादी चित्र असावं असं त्यांची कर्म कुठे काही जास्त दिलं दिसायचं किंवा अशा गोष्टी जर जाणवल्या तर लगेच ते थांबायचे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजी सगळ्यांना सामावून घेताना खूप चांगलं वेळ प्रथम ते स्वतःचं मत सुद्धा बाजूला ठेवायचे आणि सगळ्यांचं एकत्र मत व्हावं म्हणून ते काम पुढे नेताना की आपल्या मताचा आग्रह कधी ठेवायचा विषय. नंतर खर तर स्वामींबद्दल खूप सारं बोलण्याचं ठरलेलं आहे. स्वामीजी खरं तर काम करताना खूप अशी रूप बघायला मिळाली. जसं तर गुरुजीने सांगितलं तसं की चरित्र खरं तर त्यांचं दिलं जात होतं पण ते चरित्र स्वतःचं दिलं जात आहे या गोष्टीपासून ते अत्यंत आलिप्त होते म्हणजे अतिशय स्थिर अविचल आणि आलिप्त असं रूप त्यांचं बघायला मिळायचं. कधी कधी स्वामी माधवनाथांच्या आठवणी घ्यायची वाचायची वेळ आली किंवा पांडुरंगाचे प्रसंग आले तर ते त्या भावामध्ये पूर्णपणे विरघळून जायचे आणि जितक्यांना आम्ही हे प्रसंग वाचायचो त्या प्रत्येक वेळी ते घडायचं. किंवा स्वामीजींचा महानिर्वाणाचा प्रसंग यायचा तो प्रसंग तर सगळ्यांना म्हणजे इतक्यांना आम्ही तो वाचला तरी सुद्धा दरवेळेला आम्ही कवीला त्याच्यामध्ये हरवून जायचो म्हणजे त्या प्रसंगामध्ये. नंतर कधी कधी स्वामीजी असे असायचे की ते त्यांचं स्वामी पण विसरलेलं असायचं आणि ते आमच्यामध्ये अगदी मोकळे हस्ते विरोध करत असायचे. तर ती वेगवेगळे रूप स्वामीजींचे बघायला मिळाले. एकंदरच या लेखनपरीक्षेमध्ये ना खूप काही ठिकाणी स्वतःचं समाधान जे म्हणतात अलौकिक समाधान. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मी तुमच्या आयुष्यात आलो आणि तुम्हाला काय मिळालं ते मला एका शब्दात सांगा. तर त्यांना अपेक्षित होतं की समाधान. जसं मला आता मृत्यूंताईंनी जरी तो शब्द वापरला नसला तरी असं वाटतं की या लेखन समितीत ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना ते समाधान मात्र पुरेपूर झालं. या ग्रंथाचे जे मुख्य लेखक आहेत तर फक्त मिलिंद दादा तर त्यांच्याबद्दल काही आठवणी आम्हाला सांग म्हणजे त्यांचा स्वामीजींच्यावर असलेला भाव म्हणजे स्वामी निष्ठा त्यांच्यावरचा असलेला विश्वास आणि स्वामीजींवरचं त्यांचं असलेलं प्रेम असं तुला या लिखाणादरम्यान जाणवत असेल तर त्यांच्याविषयी. खरं तर मिलिंदांच्याविषयी खूप सरळ सांगण्यासारखं आहे. आम्हाला वैयक्तिकरित्या या लिखाणाच्या दरम्यान मिलिंदांकडून खूप काही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शिकायला मिळालं आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या आणि स्वामींच्या एकत्रित पूर्वीपासूनच्या आठवणी घेत असायचो तेव्हा मला त्या दोघांना आपल्या वेगवेगळ्या नात्यांमधलं ऋणांबंध उघडत जायचे. म्हणजे त्या काळी असलेला मकरंद जेव्हा त्यांना वडील तिच्या नात्याने काही गोष्ट सांगायचे तेव्हा ते अगदी विश्वास ठेवून मनापासून ती गोष्ट ऍक्सेप्ट करायचे आणि ते करायचा प्रयत्न करायचे असं त्यांचं ते अगदी जवळचे गुरुबंधू असं ते एक पिक्चर होतं. नंतर त्यांचा एक विवाहाचा मित्र असा आणि प्रसंगांमधून दिसायचा. नंतर स्वामीजींचं निर्याणानंतर जो अवघड काळ गेला आपल्या केंद्राचा त्या काळामध्ये स्वामीजींना अनेक गुरुबंधूंनी अतिशय समर्थपणे सर्वस्वाने अशी साथ दिली तर त्याच्यामध्ये मिलिंदांचा एक मोठा सहभाग होता असं जाणवलं आणि संपूर्ण कामाच्या दरम्यान असं जाणवलं होतं की स्वामीजींच्याकडे म्हणजे आता इथे सुद्धा अनेक जण असलेले जे पहिल्यापासून स्वामींचे मित्र होते आणि नंतर ते त्यांना सद्गुरू या रूपामध्ये बघायचा प्रयत्न करत होते तर त्या सगळ्यांमध्ये जे जाणवलं ते मला मिलिंदांमध्ये जाणवलं की या सगळ्यांची खूप अवघड वर्ष त्यांनी केली की मित्रत्वाचं नातं त्यांनी गुरु शिष्याच्या नात्यामध्ये परिवर्तित होताना जाणवत असत. मिलिंदांची एक छोटीशी आठवणी सांगते या दरम्यानची तुला की जानेवारीचा म्हणजे हा जो जानेवारीचा महिना होता आता का तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आधी सगळं लिखाण पूर्ण करायचं म्हणजे ते योग्य वेळी प्रेसमध्ये जाईल त्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होती. तर डिसेंबर महिन्यामध्ये अक्षरशः रात्रभर जागून आम्ही मिलिंदांनी काम केलं म्हणजे रात्र म्हणजे पहाटे 4-4 वाजेपर्यंत ते जागे असायचे आणि त्याच काळामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मी सुद्धा थोडं रात्री बसूनच काम करायचे. तर बऱ्याच वेळेला आम्ही SMS थोडं स्वामीजींविषयी किंवा चैत्राविषयी काही बोललं जायचं. तर त्यांनी पाठवलेला एक SMS मी तुला तो वाचूनच दाखवते असं सांगितलं. तो SMS आपण जर वाचला तर त्याच्यावर ना त्यांचे सांगून बद्दलचे आणि या चरित्राबद्दलचे भाव आपल्याला समजून येतील. मुलींना लिहित होतो की स्वामीजी इज इनपर्सेप्टेबल अँड इट वॉज डिक्लेअर्ड थाउजंड्स ऑफ इयर्स अगो बाय उपनिषदात. सो आवर एफर्ट इज टू एनलाइटन आवर ओन लाईफ by knowing few glimpses of his real self. Our Swamiji is like a roving lion with compassionate heart. He has a lantern of bhakti in one hand and sword of dhyan in the other hand. He pure te hantat, I helplessly get attracted to sword first and lantern later. but he deserves to be protected in as appropriate manner as possible. मला त्यांचे मी शब्द ऐकल्यानंतर मी काही काळ स्तब्ध झाले होते. शेतकरी सांगली मशीनचे भाव खूपच वेगळे होते. आज आता मी त्यांना नाही आहेत म्हणून मी बोलायची संधी देते की नरजन्माचं सार्थक होणं बहुधा यालाच म्हणत असावे. या चरित्र ग्रंथा संबंधातली हृदयात जपून ठेवावी, आयुष्यभर जपून ठेवावी अशी काही एखादी आठवण असेल तर ती आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. खर तर खूप आठवण चांगली आहे. एक सांगते आठवण, मी सांगू माध्यमांकडे खूप उशीर झाले म्हणजे ब्याण्णव साली आले आणि त्यावेळेला सांगतींना पॅरालिसिस झालेला होता. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापूर्वीचे म्हणजे पॅरालिसिस होण्यापूर्वीचे सांगली कसे असतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार कुतूहल असायचं. ते कसे दिसत असतील, कसे वागत असतील, कसे चालत असतील या सगळ्या गोष्टींचा मी असं कल्पनेने आपण चित्र डोळ्यासमोर उभं करतो कशा पद्धतीचं चित्र उभं आहे असा मी प्रयत्न करायचो. आणि मला या चरित्राचं काम करताना असं सर्वात जास्त महत्वाचं काय मिळालं तर मला ना पूर्वी जे काम माध्यमातून फायदा मिळाला म्हणजे ते मला या चरित्रामध्ये खूप पुस्तकांनी भेटत गेले. आठवलं तर असं वाटतं की चरित्रात जेव्हा एखादा प्रसंग वर्णन करण्यासाठी यायचा समोर त्याच्या अगोदर त्याची झलक देणारा एखादा छोटासा प्रसंग घडून गेलेला असायचा. जसं पंढरपूरचं आनंदयात्रेचं वर्णन लिहायचं होतं तर त्याच्या आधी आपल्या केंद्राची पंढरपूर आनंदयात्रा झाली होती. सावरचं वर्णन लिहायचं होतं तर सावरचं आनंदयात्रा झाली होती. नागपूरचं वर्णन लिहायचं होतं तर नागपूर आनंदयात्रा झाली होती. आणि अतिशय कठवण सांगते आपला 2007 सालचा सुवर्ण महोत्सव होता आणि पारायणाचा सोहळा होता एसयू कॉलेजमध्ये. तर जेव्हा तो कार्यक्रम चालू होता त्यावेळेला नेमकं चरित्र लेखनामध्ये गांधींच्या वेळेचा त्याच कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव म्हणजे सुरुवात नायकरी मंडळाचा रौप्य महोत्सव आणि त्यावेळेचा पारायण सोहळा असं वर्णन नेमकं त्याच दरम्यान आलं होतं. तर आपलं पारायण चालू असतानाच ते लेखन सांगण्याची चालू होतं. लिहिताना काही एका ठिकाणी थबकले आणि म्हणजे पुढचं काही लिहितात आहे ना ते असं वर्णन द्यायचं होतं की स्वामी माधवनाथ सभागृहामध्ये कसे आले असते म्हणजे असं पांढर धोतर घातलेले शुभ्र वेश परिधान केलेले आणि ते तडपदारपणे चालवत येत असतील अशा पद्धतीचं वर्णन असावं असं डोळ्यासमोर आणत होते. आणि मग मला एकदम मनामध्ये विचार आला की आपण किती दुर्दैवी आहोत की आपण स्वामीजींना कधी असं पाहिजे असेल. त्या दिवशी मी काही लिखाण करू शकले ते बंद केलं आणि घेऊन दिलं सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पारायणाचा शेवटचा दिवस होता. सकाळी गीता वाचन वगैरे झालं दिवसभर तो विचार माझ्या डोक्यात होतो की स्वामीजी आपल्याला काही असे दिसले नाही. मी संध्याकाळी आपल्या पारायणाचा सांगता समारंभ होता आणि पुस्तक विषयीचे बसले होते टेबलसाठी आणि व्यासपीठावरती स्वामीजी म्हणजे आपण सगळेजण वाट बघत होतो की सगळे कधी येतात स्वामीजी आणि समोर बसले तर अचानक एक मूर्ती मला दिसली. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट घातलेली, बाया पोळ केलेल्या होत्या, पांढरं धोतर घातलेलं होतं आणि अगदी झपाझप पेजकडे चालत येत होती. मला क्षणभर असं डोळ्यावरती विश्वास बसेल असं म्हटलं की आपल्या डोक्याचे विचार चालू म्हणून आपल्याला काहीतरी समोर दिसते जे काय आणि सहज म्हणून समोर सांगलं तर स्वामी मकरांना त्या देशामध्ये त्यांनाही पहिल्यांदाच तसं पाहिलं मी पण त्याच वेशामध्ये स्वामीजी येऊन स्टेजवरती विराजमान झाले. त्यांच्यावर मागे सगळे दादा त्याच वेशामध्ये येऊन बसले. म्हणजे मला दिवसभर जी खूप लागली होती आपल्या दिवशी की आपण स्वामीजींना असं बघू नाही शकलो तर ती कुठेतरी एका क्षणात गायब झाली आणि त्या दिवशी रात्री घरी गेल्यानंतर तो रोपे महोत्सव जो पूर्वीचा प्रसंग होता तो अक्षरशः एक टाकी काही करायलाच लागलं म्हणजे स्वामीजींची ही आठवण मला खूप म्हणजे आयुष्याचं पुढे कुठलाच येऊन त्यांनी त्या गोष्टीत राहू दिलं नाही आणि पण मनातली एवढी बारीकशी मनातल्या मनात प्रकट केलेली इच्छा देखील त्यांनी ती पूर्ण केली. जरी काही गोष्टींना आपण योगायोग म्हणत असलो तरी नेहमी असं वाटतं की अशी घटना घडणं हे भगवंताचे किंवा सद्गुरूंचे आपल्याला मिळालेले आशीर्वाद असतात. आणि अप्रत्यक्ष पण अगदी सहज जे त्या लाभलेलं सद्गुरूंचं त्या आपल्या कार्याला सुरुकार्य लाभलेलं असतं. शुद्ध परमार्थाची शिकवण स्वामीजीने आपल्याला दिलेली असल्यामुळे चमत्काराचं किंवा गुढतेचं वळण आपण या प्रसंगाला देत नाही. इतकंच आज आपल्या दोघांची बोलून मला वाटतंय आपल्या सगळ्यांची या ग्रंथाबद्दलची उत्सुकता निश्चितच काढली गेलेली असणार. आणि मग अशी म्हटलं तसं आपण आता अजून थोडासा या गोष्टीसाठी वाट बघणार आहोत. आता जर गलतीचे नाम गलत लिखाले फिर भी आपको छोट नहीं मिलने वाली. आपका मृदुताई ने जो कुछ भी बताया वो सुनते ही रोंगटे खड़े हो गए. मृदुताई खुद इस ग्रंथ की रचना में लेखन का एक हिस्सा थी. लेकिन अब मैं नवीन नाना को विनती करती हूँ कि इस ग्रंथ लेखन में डायरेक्टली आप इन्वॉल्व नहीं थे, तो एज अ थर्ड पर्सन आपने क्या महसूस किया? आप ये दूर से सब कुछ देखते थे. अभी इसके पहले मेरी हिंदी की और भज्जिया उड़े. हमें बता दीजिए कि एज अ थर्ड पर्सन ऑब्जर्व आपने क्या महसूस किया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. भाषा की धज्जियां तो उड़ती रहती है. पर कुछ कार्य ऐसा रहता है जिसे देह बुद्धि की धज्जियां जोरों से होती है. लेखन समिति के कुछ सदस्यों के विचार हमने सुने. एक समिति और भी है, कहीं लिखा हुआ नहीं है, अलिखित समिति जुड़गुड़ समिति कहते हैं. बड़ा अच्छा नाम इन्होंने दिया कि ऑब्जर्वर वगैरह. जुड़गुड़ समिति का एक सदस्य मैं भी रहा. साक्षी ताई दिलीप दादा नाम भूल गया और सभी ताई ग्रंथ समाप्त हुआ. कुछ दिन में वो सुंदर रूप में सामने आएगा. इंतजार का फल और मीठा रहता है. 7 दिन आगे तब मिलेगा. महाभारत युद्ध समाप्त होने के बाद सब ऐसे ही बैठे थे. किसी ने पूछा किसने क्या किया, किसने किसको कैसे मारा. चल रहा था, इसने इसे मारा, उसने इसे मारा, इसने ये पराक्रम दिखाया. अचानक हनुमान जी से पूछा गया. अब मेरा कंपेरिजन हनुमान से कर नहीं सकते. मैं तो दुर्गुण समिति का था, वो तो साक्षी सब देख रहे थे. उन्होंने कहा मुझे तो एक ही चीज दिखाई दे रहा था. कृष्ण का सुदर्शन चक्र यहां से वहां जाता, काम समाप्त. वहां से यहां आता था, यहां का कुछ काम समाप्त. तो एज एन ऑब्जर्वर जब आपने कुछ दिन पहले मिलिंद दादा ने बोला था, एज एन ऑब्जर्वर जरा कुछ सोच कर देखो, तो बहुत कुछ सोचता रहा और अचानक ये सामने आया. स्वामी जी का प्रेम रूपी चक्र मिलिंद दादा के रूप में काम करता था, वो कार्य समाप्त करता था. गुरुताई के रूप में काम करता था, वो कार्य समाप्त करता था. कांचन ताई कार्य क्या, दिलीप दादा, साक्षी ताई, सब सब अलग अलग नामों से एक तरह से उनका वो प्रेम भरा चक्र घूमता था और दूसरे रूप से स्वामी जी एक एक रूप बदलकर काम करते थे. कोई कहेगा नहीं कि मैंने किया. गणेश्वरम जब बना था तब भी हरेक ऐसे ही कह रहा था. यहां तक कि आज आज सुमेर स्वामी जी ने जैसे कहा स्वामी मकरंद नाथ अंतर चरित्र प्रकाशित हमारा है. साक्षी को कैसा रहता सिद्ध प्रज्ञ रहता रहता है, अर्जुन को तो प्रश्न करने में भी जरा वक्त दिया था, मैं तो प्रश्न भी करता नहीं, सामने दिखाई देता है। ऑफिस को जाते वक्त तो ये कार्य शुरू हुआ नहीं होता था, पर आते वक्त एक एक चीज दिखाई देती थी। कभी कभी ऐसा होता था कि गाड़ी मैंने लगाना और मिलन दादा ने भी गाड़ी लगाना एक साथ होता था, कांचन साई का एक शिक्षिका वाला काम आज नहीं होता है, थोड़ा उनको मैं भी मदद कर देता था। मिलन दादा से पूछता था कहां तक आया, गाड़ी से निकलते निकलते। पर तब पारायण का काल निश्चित था, उसके पहले किताब अपने हाथ में आएगा, ये हर बार उनका वाक्य रहता था। फिर एक बार हमसे पूछा कि आप रात रात तक जगते करते हो, रात मेरे ख्याल से 3-4 बजे तक जगते थे वो, क्योंकि दिन में मुश्किल रहता था हमें वक्त निकालना। तो तुरंत उन्होंने कहा, अरे नवीन ये अपने शक्ति का काम नहीं है, तो वो कराते हैं, कलम अपनी चलती है। किसी न किसी बहाने वहां अलग अलग लोगों से मुलाकात होती थी, लोगों से है ना, लेखन समिति के सदस्यों से, रेपी सही से एक बार मुलाकात हुई। अरे कितना आपने लिख कर रखा है, जैसे इन्होंने दर्जिया नहीं उड़ाई आपने, पर उसी तरह वो कोशिश करती है। नवीन दादा वो क्या, मैंने तो वो थोड़ा सा बहुत कुछ लिख कर रख दिया, अब ये हमारे साहब, वो नवीन दादा को साहब कहते हैं, मेरे सामने तो साहब कहते हैं। अब साहब उसका जो करे तो करे। कंचन साई से एक बार पूछा शिक्षिका ने, शिक्षिका जी से एक बार पूछा, अरे कितना आप सब जगह दिखाई देते हो, उसमें करेक्शन में भी काम करते हो, सबको कोऑर्डिनेट करने का भी काम करते हो, पर लगातार क्षेत्र तो परेशान नहीं होने का। फिर उन्होंने कहा कांचनता है उसके अंदर, अरे नहीं नवीन ठीक है, जब माधा कर तो काही नहीं, वैसे अच्छा सुंदर खड़े लाते हुए बात करती है, स्वामी जी आए म्हणून सगळं होतं। सब की धारणा विचार करने की पद्धत पड़ी। फास्ट गाड़ी निकाल रहा हूँ, मृदुल से लिफ्ट से निकलते हुए अचानक मिलती है वो। मृदुल भाई कितना अपना सारा ऑपरेशन क्या कहेंगे उसको, मैं कहता हूँ लोगों की नजर बिगाड़ते बिगाड़ते इतने भी समय निकालते हो, हाई सर्जन है वो। इंस्टेंट रिएक्शन, महेंद्र सर थे तो माधा का ही नहीं सख्यत ने, लाइन वही है, बोलने का अंदाज अलग अलग रहता है, सगड़ा स्वामी जी मुझे। तो सबको ऐसा कहते हुए देखा तो सोचा ऐसे ना, हर बार हम क्या लाभ लेते हैं। एक और स्तंभ टीम है मधुराताई वाली, मधुराताई और उनके साथ कुछ सदस्य मिलकर पैरेलल पढ़ा करते थे ड्राफ्ट चरित्र, और कुछ कुछ शायद उसमें से वो सजेशन देते थे, वो सजेशन लिया जाता था, वो प्रक्रिया तो मुझे ज्यादा पता नहीं, पर वो जो पढ़ते थे आज का पढ़ा हुआ चीज उसका जिस कुछ कुछ मुस्तक बाद में मिलता था, उसमें से एक सदस्य हमारे घर में भी रहता था। ऐसे ऐसे स्वामी जी हमारी तरह जीवन के, हम जिन जिन प्रसंगों से जाते हैं उम्र के अलग अलग पड़ाव में, वैसे वो भी गुजरे, पर उसको गुजरते हुए उनकी विचारधारा क्या थी उस जिस चरित्र ग्रंथ में, उस विचारधारा के साथ जाते हुए वो काम करते हुए लोगों का तो जिससे शुद्धि में छलांग लगाई होगी एज एन ऑब्जर्वर, मुझे भी भरपूर लाभ हुआ। एक दो ऐसे प्रसंग थे, एक शायद पंकज दादा आपके का था, आपने कुछ उन्हें पूछा था ध्यान में बड़ी सुंदर अवस्था देखकर, कितना अच्छा है ऐसा ही, वो कितना भाग्य की बात है ऐसा ही मैं मिला तो। तब शायद उसने शायद स्वामी जी ने कहा कि कुछ कहा नहीं कर, शायद कुछ दिन बाद आपने फिर पूछा, तब उन्होंने कहा अरे पंकज खरा सामू का उनका एक कहने का अंदाज जो है एक एक के साथ, और फिर आगे बताया उन्होंने कि केवल वो नहीं सब में परमात्मा दृष्टि देखना वगैरह, बस इसमें ज्यादा नहीं जाता हूँ, अपने पास 3 मार्च को आने वाला है।
मिलिंद दादा के पास गए, किसी कारण से आप उनके घर गए। मिलिंद दादा ने स्वागत के उनसे पूछा, उसने प्रसंग है यार मगर तू वेगा का ही विचार करता है इसका, ऐसा कुछ है तो स्वामी जी ने उन्हें पता है कि हल्ली एक प्रयोग करतो है और फिर वो प्रयोग बताया उन्होंने। अरे मिलिंद भी क्या करतो, जैसे उन्होंने कहा ना कि मित्रत्व और वो नाता को इतने सुंदर रूप से उन्होंने साथ लेके चले हैं ना, वो प्रसंग भी आगे हम देखेंगे ग्रंथ आने के बाद। ये सारे पात्र तो और भी है, कोगजे काकू, कोगजे काकू की याद आती है कैसे से उन्होंने लिखा समझी, सब मुझे मालूम नहीं था क्या चीज है वो, आगे इसका कुछ होने वाला है। भूगा में उनसे मिला था तब वो बता रही थी कि कैसेट से लिखने का जो मैं काम कर रही हूँ उसमें इतना लाभ मिल रहा है मुझे, इतना मेरे लिए वो भाग्य की बात है कि अनेक जन्म मिले मुझे मिले और मुझे यही काम मिलता है। ऐसा उन्होंने कहा, बहुत सुंदर इसका जो कुछ भी बनने वाला बहुत सुंदर बनने वाला है। और फिर कभी कभी मुझे वो एक आध कैसेट या कभी देती थी, मैंने इसमें लेखन समिति बहुत पुरानी है, कई सदस्य है इसमें और इसमें से सबसे प्रमुख सदस्य राधा एकमात्र सदस्य, किसी से भी पूछे तो कौन होगा स्वामी जी स्वयं, सबको साथ लेकर चलते जाना और स्वाभाविक हो प्रकृति संघर्ष तो होना ही है। मृदु साई ने लिखा सदस्यों की लिस्ट बड़ी लंबी है, तो मुख्य सदस्य के पहले एक सदस्य और आया है अभिजीत दंपड़े। जैसे मैं हरेक को प्रश्न पूछता जाता था अभिजीत से, कई बार मुलाकात होती थी देर रात को आता था, वैसा ही प्रश्न खूब कष्ट घेतले, उनकी बड़ी नजर रहती है। साक्षी साई किसी और को कहते हैं, दोनों मिलके वही काम करते हैं। कितना सुंदर कवर स्टेज पर, कितना कष्ट तुम ले रहे हो, कितना सुंदर दृश्य है तुम्हारा, क्रिएटिविटी उनका ऐसा अंदाज रहता है। नहीं नहीं सर, हम निमित्त मात्र है, वो सब कराते हैं हो जाता है। अब मुख्य सदन की क्यों बात है, स्वामी जी के क्या क्या सीखा इस पर तो आगे बहुत बातें होंगी, ग्रंथ आने के बाद बहुत बातें होंगी। मैंने एक विशेष रूप से देखा, थोड़ी अलग स्थिति ने तो यहाँ पर भी दी, सुबह जो उत्साह अधिकता क्या किसके कारण से आता होगा वो अभी विचार नहीं करते, क्या दिखाई दे रहा था जो उत्साह सुबह 9 बजे होगा रात 11, 11:30, 12 एक भी बजाए कई बार को, वही उत्साह स्टेज के किसी लाइन पर अगर वो देखकर उसे फाइनल कर रहे हैं या उसमें करेक्शन कर रहे हैं उतना ही कॉन्सेंट्रेशन, जब वो लाइन की ओर देख रहे हो तो लाइन की ओर देख रहे हो, आसपास चाय का बनाने का प्रोग्राम चल रहा हो, नाश्ता देने का प्रोग्राम चल रहा हो, कोई और बातचीत चल रही हो, वो और काम। अब फिर वहां से हटे तो क्या अभी क्या करे, लुड़गुड़ समिति का सदस्य था, कभी कभी उस कमरे में चला जाता था जहां काम करता था, तो एक नजर उठा के कहते थे अरे लाला रवि ये बड़े लाला चाहती हुए था। एक प्रसंग और दूसरे प्रसंग में वो व्यक्ति वही है, वो उस प्रसंग में वही पर है, पूरा कॉन्सेंट्रेशन वो उनका, जितने बार केंद्र में भी आना नहीं होता था वो वहीं रहते थे। स्वामी जी के चरणों में प्रार्थना ये करना चाहूंगा सबकी ओर से, ये बड़ी ही अद्भुत घटना है, अभी इस वक्त आपके साथ शिष्य के रूप में जो कोई यहाँ पर उपस्थित है, एक सूफी विचार है जगा दे वो सदगुरु है और जागे वो शिष्य है, और जागने का इससे सुंदर और इससे
अचंभित करने वाला और प्रेरित करने वाला और क्या हो सकता है जो ये चरित्र ग्रंथ खुद उन्होंने लिखा है। निमित्त मात्र अनेकों का किया, उनकी नजर के सामने उस प्रसंग को वैसे का वैसा ही अपनी विचारधारा सहित टोका का परमार्थ करने का जो उन्होंने निमंत्रण दिया है, उस निमंत्रण को स्वीकार करने में अगर थोड़ी सी भी कसर शेष रह गई होगी ये चरित्र ग्रंथ उसे पूरा करेगा, ऐसा पूरा विश्वास है हमें। 24 तारीख न सही 3 मार्च से हम सबके जीवन में वो थोड़ी बहुत कसर भी पूरी हो जाएगी। और सुखता परमार्थ करने वालों की संख्या कितनी तो आज से गिनने लायक नहीं, अनेक, उस अनेकों में हम सभी शामिल हों ऐसा विश्वास हम उनके चरणों में देते ही हम प्रार्थना ये करते हैं कि ये विश्वास सभी न करने लायक।
ऑब्झर्वेशन नंतर एकच लक्षात येत आहे की प्रत्येक गवळ्याला वाटत होत की करंगळी मी लावली आहे, पण जी काय मध्ये एक श्रीकृष्णाने आपला हात लावला होता आणि गोवर्धन त्याच्यावरच सगळा पेरलेला होता, प्रत्येक स्वभावपेक्षा वेगळा होता। आता आपण इथेच आता हा कार्यक्रम थांबवणार आहोत।